श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 63वा श्लोक आहे. घरी काम देनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. ते जसं कल्पवृक्षाचं उदाहरण दिलं, इथं कामधेनूचं उदाहरण दिलं आहेत. कामधेनू ही धेनू जी आहे, गाय जी आहे, ही सगळ्या कामना पुऱ्या करते म्हणून तिला कामधेनू म्हटलं आहे. आता कामना पुऱ्या करते ही गोष्ट खरी असली तरी कामना काय करावी हे आपल्या हातात आहे. अशी कामना असावी की ती कामना करता करता आपण निष्काम होऊन जावं. संसारातल्या कामना किती केल्या तरी संपतच नाहीत. सारखं काही ना काहीतरी हवंच असतं, किती असलं तरी हवं असतं. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलं आहे की घरी कामधेनू आहे, जे काही मागायचं ते सोडून हा ताक मागे, ताक मागत मिळालेला आहे. याचा अर्थ असा की जे काही मागायचं ते सोडून हा संसारातल्या गोष्टी मागतो आहे, ज्या नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, जाणाऱ्या आहेत, त्या मागतायत. म्हणजे काय मागतात? पैसा मिळावा, घर बांधावं, गाडी घ्यावी, मुलीचं लग्न ठरायचं आहे, मुलाचं शिक्षण व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी मागत राहतात. ह्या गोष्टी आपल्यापल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आपण करायच्या आहेत. त्या मागण्याचं काय कारण आहे? ते तुम्ही करा तुमच्या शक्तीनं. भगवंताजवळ मागायचं ते भगवंत मागितला पाहिजे. माझं ध्यान लागावं, माझं नाम लागावं, नामामध्ये गोडी लागावी, मला तुझी ओढ वाटावी, तुझी भक्ती करता यावी, योगाची साधना व्हावी, माझं कर्म चांगलं व्हावं, असं काही चांगलं मागायचं ते सोडून कामधेनू समोर आली ना ताक मागत बसला. ते त्यांनी त्याला पुढं उदाहरण दिलं आहे, हरिबोध सांडून विवाद लागे. हरी बोध, हरीचा बोध, हरीविषयी बोध, परमेश्वर कसा प्राप्त होईल यासंबंधी काही विचारायचं, ते ज्ञान मिळवायचं, ते सोडून भलते वादविवाद करत राहतात. वादविवादावर समर्थांची जोड आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, तुटे वाद संवाद तो करावा, संवाद असावा, सुखसंवाद, सुसंवाद हा पाहिजे. आपल्याला काही कळत नसलं समजून घ्यावं, जाणत्याकडून समजून घ्यावं. त्या ठिकाणी शब्दाचा वापर करावा, शब्दाचा वापरही करतो आपण समजून घेण्यासाठी. जिज्ञासा असेल चांगली आहे, समजून घ्या. पण तू त्याच्याऐवजी तर्क कर्कश वादविवाद करत राहायचा. आहे कुठं भगवंत, दिसतो आहे कुठं आपल्याला, मग दिसत नाही तर तो मानायचा कसा? तो दिसत नाही म्हणून त्याला कसा मानायचा असं म्हणतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत, आपलं मन तरी आपल्याला दिसतं का, बुद्धी तरी दिसते का? अनेक गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण त्यांचं कार्य दिसतं. तर भगवंत दिसला नाही तरी जे विश्व कार्य आपल्याला दिसतं आहे हे कोण करतं? कोणीतरी आहे ना शक्ती. तुम्ही जे आता बोलता आहात त्याच्यामध्ये देखील ते आहे म्हणून तुम्ही बोलता आहात, चालता आहात, पाहता आहात. तो जर आत नसेल तर त्या क्षणाला देह हा मृतवत माती होऊन जाईल. त्यामुळे त्याच्या सत्तेवर तुम्ही बोलता आहात आणि पुन्हा परमेश्वर कुठं आहे म्हणून विचारता, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे कुणी जर समजून घ्यायचं म्हटलं तर ते समजावता येतं, त्याला संवाद असं म्हणता येतं. पण तर्क कर्कश वादविवादच जर करायचा असला, त्याला आपलं पांडित्य दाखवायचं असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात हरिबोध करायचा सोडून वादविवाद करणं, शुष्कवाद ज्याला म्हटलं आहे, चर्चा करणं, हे कामधेनूला सोडून त्याच्याकडे ताक मागण्यासारखं आहे. म्हणजे हे जसं वेडेपणाचं आहे तसं हे आहे. म्हणून त्याला म्हणतात पुढे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. आता चिंतामणीचं उदाहरण घेतलं आहे. चिंतामणी, मनातल्या सर्व चिंता दूर करणारा तो चिंतामणी, आता चिंतामणी आपल्या हातात असताना आपण त्याच्याजवळ काचेचे तुकडे मागितले तर तो देतो, उदंड देतो तुम्हाला. पण मागायचं काय हे कळलं पाहिजे. हे काचेचे तुकडे ह्याचा अर्थ संसारातल्या गोष्टी, नष्ट होणाऱ्या गोष्टी मागत राहतो. परमेश्वरा असं कर, परमेश्वरा तसं कर, रामा माझ्यावर कृपा कर, मला हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सारखं पाहिजे. कधी असं म्हणत नाही की परमेश्वरा मी तृप्त आहे, समाधानी आहे. तू केवढं मला दिलंस. परमेश्वर अत्यंत उदार आहे, समर्थ आहे, उदार आहे, कृपाळू आहे. एक दाणा पेरला तर कणसाचं त्याला येतं, हजारो दाण्याचं कणीस येतं एक दाणा पेरतो आपण. तसं आपण जे करतो त्याच्या कितीतरी पट भगवंतानी आपल्याला दिलेलं असतं, पण त्याची आपल्याला जाण नसते आणि जे नाही ते मागत राहतो. म्हणून काय मागायचं कोणापाशी हे देखील कळलं पाहिजे, पण तेही कळत नाही असा हा अज्ञानी जीव आहे. त्याच्याबद्दल संतांना करुणा वाटते की काय करावं ह्यांना कळत नाही, काय मागावं तेही कळत नाही. म्हणजे तर म्हटलंय, घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे. मागितल्यावर देतोय उदंड, पण तेच मागायचं का हा विचार करायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.